गुड मॉर्निंग, परांजपे स्कीम से और बात कर रहा हूँ मैं, पुणे। सर क्या सर? यस सर, आमचे पुण्यामध्ये प्रोजेक्ट लॉन्च झालेले आहेत आणि पुण्याच्या बाहेर पुण्यामध्ये जेवढे आहे, बाणेर, वाकड, सिंहगड रोड, सातवड, खेडशिवापूर, धायरी, बाणेर मध्ये का सर? सर तुमची रिक्वायरमेंट 1 BHK, 2 BHK, 2 BHK सर? बाणेर मध्ये 2 BHK अवेलेबल नाही, 3 BHK अवेलेबल। आओ पुणे मुंबई हायवेला आमचा अभिरुची परिसर आहे, जेवढे मध्ये आहे ब्ल्यू बीचला, बघून करायचं सर पावधान। आमचे इथे आहे भोगावला आहे सर, आमचे दोन ऑफर्स चालू आहेत दोन प्रोजेक्ट वर, एक सातवडेमध्ये आणि एक वाकडमध्ये। वाकड मध्ये जे आमचे ट्रायडंट टावर म्हणून आहे, तिथे ए बी आणि सी आणि डी ग्रीन लॉन्च झाले आहे नवीन, जे पहिले इमारत होती तिथं, तर त्याची प्राइस जी होती 1 BHK जी होती 47 लाखाला 1 BHK होता तिथं, पण जर आता ऑफर मध्ये घ्यायला गेलं तर तेच 1 BHK तुम्हाला 40 लाखामध्ये मिळणार प्लस टॅक्सेस। आणि 2 BHK पहिला प्राइस काय होती तिथे की 70 ते 72 लाखापर्यंत होती, ते सेम फ्लॅट सेम हाय असं घर घ्यायला गेला तिथे, तर तुम्हाला ते 57 लॅक्स मध्ये मिळेल प्लस गव्हर्नमेंट टॅक्स स्पेशल लिमिटेड पिरियड ऑफर मध्ये आहे 57। जी पहिला होते 70 ते 72, आता ते 57 लाखात मिळणार आहे आणि तुमचे 8 लाख रुपये सेव्ह होऊ शकतात। हा ऑल इन्क्लुसिव्ह आहे आणि तुमचे 8 लाख रुपये सेव्ह होऊ शकतात आणि पोझिशन डिसेंबर 2022 पर्यंत मिळेल तुम्हाला 2022। काय सर? हो हो, रेरा रजिस्टर आहे, इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे ना हिंजवडी रोडला, हा तिथेच आहे, लिंक रोड पैसे वापर। 45% कन्स्ट्रक्शन कम्प्लीटेड झालेले आहे आमचे, 5 मिनिट भूमकर चौक आहे तिथून, 2 मिनिटावर हिंजवडी फ्लायओव्हर आहे, 10 मिनिटावर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे। कसे आहे सर? सर ते तुम्हाला जेव्हा तुम्ही विजिट करायला जायचे ना तेव्हा तुम्हाला त्याची माहिती देईल, नंबर काय आहे ते तिकडे देतील सर। मला फक्त जे आमचे ऑफर्स आहेत आणि जी माहिती आहे ते सांगतो आम्ही। जेव्हा तुम्ही बुकिंग करायला जाता किंवा साईट बघायला जाता ना सर, तर तुम्हाला ते बाकीची इन्फॉर्मेशन सगळी मिळते तिथं, इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर ना तुम्ही बुक करू शकता तिथे। काय सर? वन बी एच के आणि 2 BHK का? एक मिनिट सर, सर एकच मिनिट तुम्हाला सांगतो मी। हॅलो सर, त्याची इन्फॉर्मेशन नाही आमच्याकडे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ते साईड वर जाऊन व्हिजिट करतात, ते आमचे जे साईड मॅनेजर किंवा सेल्स मॅनेजर असतील ते तुम्हाला देतील। साईट चं नाव आहे ना सर, ट्रायडंट टावर, हो हिंजवडे, हा इंडियन ऑइल पेट्रोल पंप जवळ। सर कसं बुकिंग पास चालू झालेले आहे त्याच्यामुळे आम्ही कस्टमरला माहिती देण्यासाठी कॉल करतोय, तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही पहा, आवडलं तर लवकरात लवकर बुकिंग करा। लोकेशन खूप चांगले आहे प्लस चिल्ड्रन प्ले एरिया आहे, किड पूल आहे, स्विमिंग पूल आहे,
Okay, sir. Okay. Thank you so much. Thank you very much.
Thank you.